ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. ऊस दरातील वाढ पुरेशी नाही, भरत सिंग वर्मा. पश्चिम प्रदेश मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष भरत सिंग वर्मा यांनी बैठकीत बोलताना सांगितले की ऊस दरात केलेली 10 रुपये वाढ पुरेशी नाही. केंद्र सरकारने राज्य सरकाराशी चर्चा, सर्व राज्यांमध्ये कमीत कमी 600 रुपये क्विंटल दर घोषित करावा. त्यांनी सांगितले की ऊस पीक देशाचा आणि राज्याचा आर्थिक कणा आहे. एकीकडे साखर कारखान्यांमध्ये उसापासून साखर आणि मोलॅसिस बनते, मोलॅसिस पासून अल्कोहोल बनते, अल्कोहोल पासून विदेशी आणि देशी दारू बनते, त्याचबरोबर अल्कोहोल पासून देशामध्ये 1000 उत्पादने तयार होतात. राज्यासह देशातील शेतकऱ्यांबरोबर चुकीच्या नीतींमुळे देशाचा अन्नदाता शेतकरी सातत्याने कर्जामुळे आत्महत्या करतो, जे कृषी प्रधान देशातील दिल्लीमध्ये बसलेल्या नेत्यांसाठी लज्जास्पद आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र चौधरी होते, तर सूत्रसंचालन असीम मलिक यांनी केले. यावेळी सर गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग, बिल्लू, योगेंद्र सिंग, नवीन चौधरी, हाजी सुलेमान, वसीम भुरा त्यागी, रवींद्र प्रधान, जनेश्वर त्यागी, नरेश ऍडव्होकेट आदी उपस्थित होते.